फिलिपी राजपत्र अध्याय 2 यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्मेची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एक मनाचे व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्यामुळे देवाने त्यास सर्वाहून उंच केले आहे आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि हे देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. म्हणून माझ्या प्रियानो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठाई आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा, यासाठी की या कुटील आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. जीवनाच्या वचनास दृढ धरून राहा. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी आरपीला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की लवकरच मी तिमोथियला तुमच्याकडे पाठवेन, म्हणजे तुम्हाविषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल. कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करेल असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. पण तुम्ही त्याचे सील हे जाणता की जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो तशी त्याने शुभ वर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली. म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो. पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे. तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपप्रादित याला तुमच्याकडे पाठवण्याचे आवश्यक वाटले. कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते. असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता. तो खरोखर मरणाजवळ आला होता, पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली. म्हणून मी त्यास पाठवण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा, आशांचा मान राखा. कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.